लहान मूल म्हटलं की त्या लहान मुलाचा लाड हा होणारच, पण ते फक्त आपल्यापर्यंत मर्यादित असतं बरं का. पण हे जे स्टार्स आहेत ना, सेलिब्रिटीज आहेत ना, त्यांचा लाड जे अख्खं जग करतं, अख्खी मीडिया जास्तीत जास्त लाड करते. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक तो आपके साथ है. सैफ अली खान आणि करीना कपूर खान हे दोघं जे आहेत हे जितके जास्त फेमस झाले नाहीत त्याच्यापेक्षा जास्त फेमस झालं त्यांचं बाळ म्हणजेच तैमूर अली खान, ज्याचा आज आहे वाढदिवस. हॅपी वाला बर्थडे, व्हेरी 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 हॅपी बर्थडे तैमूर. आज जितका जास्त लाड त्याचा झालेला आहे किंवा जितका जास्त फेमस तो झालेला आहे, असंच आपल्या घरातलं कोण आहे?
हा माझ्या दीदीला आहे ना लहान भाऊ. एखादी वेळेस काही पाहिजेच म्हणतो, एखादा बॉल असेल किंवा कोणती वस्तू असेल तर मला हे पाहिजेच म्हणलं तर घेऊन द्यायचो. असा पूर्ण लाड असतो त्याचा, प्रत्येक गोष्ट त्याला भेटते. पण माझं तसं नाहीये, मी घरात लहान असून सुद्धा माझा हट्ट कोणी पुरवत नाहीये.
अरे बापरे, मग तू हट्ट करत नाहीस का?
करते, खूप हट्ट करते, पण कोणी पुरवतच नाही.
अरे बापरे, कारण की आता दुसरं लहान बाळ आलंय ना तुमच्याकडे म्हणून.
हा, दोन लहान बाळ आहे त्याच्यामुळे आता कोण नाही पुरवत काय.
त्याच्यामुळे मग आता तू लहान नाही राहिली, आता ते लहान झाले. किती वर्षाचं आहे ताईचं बाळ?
3 वर्षाचं.
अरे वा, मस्त. तैमूर सुद्धा आज 3 वर्षाचा झालाय, माहितीये का, करीनाचा मुलगा.
हा माहितीये ना, हा विषय मेने मेने हॅपी बर्थडे तैमूर.
तैमूर का बर्थडे है आज जो हम यहाँ पर सेलिब्रेट कर रहे हैं, पर उसी के साथ हमारे घर में जो छोटे छोटे बच्चे हैं ना उनको भी आज हम यहाँ पर सेलिब्रेट कर रहे हैं. जरा बताइए कि आपके घर में कौन है छोटा बच्चा जिसका बहुत ज्यादा लाड प्यार किया जाता है. 9607007935 सिंपल सा मेरा नंबर है, डायल कर बताना है. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, स्टे ट्यून्ड एंड बजाते रहो.